हेलो, गुड आफ्टरनून सर. पराशर स्कीम मधून बोलतोय. हा सर, तुम्ही म्हणजे इंटरेस्टेड होते ना प्रॉपर्टी मध्ये वगैरे फ्लॅट साठी? आता श्री बावधानच अच्छा भोगावला. हा, फॉरेस्ट बावधान लोक आहे ना सर. तसे पेपर्स पण आहे. हा, सिंगल बेडरूम तसरी वॅली भोगावला सर. एक्झॅक्टली मला तर वाटतं तुम्ही एकदा साईट व्हिजिट करा, नेक्स्ट वीक तुम्हाला जमेल तसं. हो सर, कारण आत्मदा गावचं पूर्ण टाउनशिप आहे फॉरेस्टर्स मधून. तिथे मग तुम्हाला म्हणजे साईट व्हिजिट केल्यावर कळेल सर, जर तुमच्या अकॉर्डिंग असेल तर तुम्ही हे करा. म्हणजे तुम्ही एकदा साईट व्हिजिट केलीत ना सर, ते तुम्हाला कळेल की तुमच्या म्हणजे अकॉर्डिंग टू तुमच्या तुम्हाला जसं पाहिजे तसं आहे का नाही, त्या हिशोबाने तुम्ही करा. ठीक आहे सर, थँक्यू.